राजाची लड़की एक चंद्रवाणी लेका होती सुकुमार
चंदनपूरचा राजा शूरसेन हवलदार ए हवलदार
जी महाराज
काय करीत होतास
पहारा करून वाईट झोप घेत होतो
गाभरा हे बघ हवलदार उद्याच्या उद्या विक्रमपूरला जाऊन महाराज विक्रमासनी सांग का राजकुमारी चंद्रावती आम्ही तुमच्या मुलाला द्यायचं निश्चित केलंय म्हणून
जसे आपल्या आज्ञा मान्य आहे चंद्रसेन राजा सकुमार होता बहादूर बसल त्याचं मन चंद्रावतीवर लग्नाचा मुहूर्त ठरवून केली तयारी
चंदनपूरचा प्रधान रामसिंग राजा शूरसेनाला ठार करून मी चंदनपूरचा राजा होणार मग मी राजा आणि चंद्रावती माझी राणी
ऐका प्रधानजीचं कपटे कारस्थान मी सगळं ओळखलं आताच्या आता महाराजांना जाऊन सांगितलं पाहिजे
राजाला बातमी दिली हवलदाराला दरबारा मोर आलं पकडून
मिळणार देवा खरोखरच तुझी लीला किती आगार हाय
परजाजन हो आज आनंदाचा दिवस आहे निमखराम प्रधानजीचं कपटी कारस्थान आमच्या हवलदारनं हनून पाडलं शाबास आम्ही जाहीर करतो आज 8 दिवसांनी राजकुमारी चंद्रावती आणि विक्रमपूरचे राजकुमार चंद्रसेन यांचं आम्ही लगीन करून देणार
आनंदी आनंदचा हाला